आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। AI इम्पॅक्ट समिट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, सरकारच्या आजच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय। T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय। आणि महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताच्या अ संघानं पटकावलं। नवी दिल्ली इथं नुकतीच झालेले इंडिया AI इम्पॅक्ट समिट अर्थात जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता। या परिषदेत अमूलच्या बूथवरचं प्राण्यांवर उपचार आणि देखरेखीसाठीचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण, तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि प्राचीन ज्ञान आणि आपल्या हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं अप्लिकेशन या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातल्या नेत्यांना प्रभावित केल्याचं त्यांनी सांगितलं। या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली अद्भुत क्षमता पाहायला मिळाली, तसंच तरुणांचा उत्साहवर्धक सहभाग पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले। देशात अवयवदानाविषयीची जागरुकता सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। ऑनलाईन फसवणुकीबद्दलही त्यांनी संवाद साधला। डिजिटल अरेस्टविषयी देशात जागरुकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले। देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाटचाल करतो आहे असं त्यांनी सांगितलं।
हमारा आज का किसान तो परंपरा और टेक्नॉलॉजी दोनों को साथ लेकर चल रहा है। मुझे ये देखकर खुशी होती है कि हमारे किसान अब सिर्फ उत्पादन नहीं बल्कि गुणवत्ता, वैल्यू एडिशन और नए बाजारों पर भी ध्यान दे रहे हैं।
आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपावा आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे। बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही, जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं। उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। भारत अमेरिका करार हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका जाधव यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही अनेक शंका आहेत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। राज्यातली बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणारा अल्प मोबदला, या आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली। माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते। मुंबईत आयोजित AI फॉर ऍग्री या जागतिक परिषदेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। सर्वसमावेशकता, पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं हे AI मिशनचं उद्दिष्ट आहे। याचाच अवलंब कृषी क्षेत्रात करण्याचा सरकारचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक AI धोरण राबवण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। यासाठी सरकारनं महाकृषी AI ऍग्रीटेक आणि इनोव्हेशन सेंटरची निर्मिती केली। प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचायला हवं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। सध्या राज्यातले 30 लाख शेतकरी महाविस्तार ऍपचा वापर करत आहेत। यात आता भिली भाषेचा समावेश केला असून इतर आदिवासी भाषांचाही समावेश केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
30 लाख शेतकरी महाविस्तारवर आहेत आणि एक प्रकारे महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे। हा महाविस्तार त्या शेतकऱ्याला जे हवं आहे ते त्या ठिकाणी देतोय आणि त्याला पाहिजे त्या भाषेत देतोय। आणि आज आपण एक स्टेप पुढे गेलो आणि आपली आदिवासी समाजाची भिली भाषा ही देखील आता आपण महाविस्तारवर आणलेली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास भारताचं कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत 70,000 कोटी रुपयांचं योगदान देऊ शकतं, असं प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी केलं. नागपुरात आयोजित राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणावरून नुकत्याच झालेल्या घडामोडी आणि त्याचे परिणाम यांचं दोन्ही देश मूल्यांकन करतील आणि त्यानंतर भारतीय शिष्टमंडळाची अमेरिका भेट निश्चित केली जाईल, असं वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज अहमदाबाद इथं भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एका षटकात बिनबाद 4 झाल्या होत्या. आज पल्लेकेले इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर 51 विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 9 गमावून 146 केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16 आणि 4 95 गारद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या अ संघानं बँकॉक इथं झालेल्या आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेश ए संघावर 46 विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अ संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 135 केल्या. तेजल हसबनीसनं नाबाद 51 खेळी केली. विजयासाठी 136 पाठलाग करताना बांगलादेश अ संघाचा डाव 19 षटकात केवळ 88 आटोपला. प्रेमा राव हिनं सर्वाधिक 3 खेळाडूंना बाद केलं. तेजल हसबनीस हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. तमिळनाडूमध्ये चेन्नई इथं गोल्डन बीचवर काल झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेली युवती भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील असून स्थानिक प्रशासनानं तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. चेन्नईमधल्या एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या 15 तरुणांचा गट काल गोल्डन बीच जवळच्या समुद्रात गेला होता. त्यावेळी उसळलेल्या लाटांच्या प्रवाहात 3 वाहून गेले. गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यातील पिपरिया इथले लष्कर सुभेदार नेत्राम कटरे हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद कटरे यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. परिसरातले हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. या इम्पॅक्ट समिट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात उपयोग करण्याच्या दिशेनं महत्वाचं वळण ठरल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. सरकारच्या आजच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत वॉशिंग्टन इथं होणाऱ्या वाटाघाटींचं वेळापत्रक पुन्हा आखण्याचा दोन्ही देशांचा निर्णय. टी20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय. आणि महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताच्या संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.